नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. वीर बाल दिवस आज साजरा केला जात आहे. शीख धर्मीयांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंह यांची 2 धाकटी मुलं बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक वितरण करण्यात आलं. कला तसंच संस्कृती, धाडस, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, खेळ आणि पर्यावरण अशा विविध 7 श्रेणींमध्ये 17 बालकांना असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते या बालकांना पदक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. दरम्यान या पुरस्कार प्राप्त बालकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्लीत आज राष्ट्रव्यापी वीर बाल दिवस समारंभाचं आयोजनही करण्यात आलं आहे. याच कार्यक्रमात सुपोषित ग्राम पंचायत अभियानाला पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमटी वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. एमटी वासुदेवन नायर हे मल्याळी चित्रपट आणि साहित्यातील नामांकित व्यक्तिमत्व असल्याचं पंतप्रधान म्हणाले. नायर यांचे कार्य आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 27 डिसेंबरला स्वामित्व योजनेचा शुभारंभ होत आहे. देशभरातील सर्व जिल्ह्यात डिजिटल पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम होईल. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं ही माहिती दिली. 50 लाखांहून अधिक मालमत्ता कार्डांचं वितरण या दारवेग केलं जाणार आहे. पारंपरिक पद्धतीवर आधारित सुगम आणि स्वस्त वैद्यकीय सेवेमुळे नागरिक सशक्त झाल्याचं केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत समग्र स्वास्थ्य सेवा या चित्रपट श्रृंखलेचं जाधव यांनी काल दिल्लीत अनावरण केलं त्यावेळी ते बोलत होते. ही श्रृंखला राष्ट्रीय आयुष मिशनची उल्लेखनीय प्रगती आणि परिवर्तनकारी परिणामांवर प्रकाश टाकते. आजारांना प्रतिबंध करून निरोगी जीवनाला चालना देण्यात आयुष मंत्रालयाची भूमिका यातून विशद होत असल्याचं जाधव यांनी नमूद केलं. डॉ पंजाबराव देशमुख यांच्या 126व्या जयंती दिनानिमित्त अकोला इथं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सव आणि चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित या महोत्सवाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार आहे. 29 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात फळबाग, भाजीपाला, फुलशेती तसंच वनौषधी, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, कृषी अभियांत्रिकी आणि अवजारे इत्यादी विभागांसोबतच कृषी विभाग, इतर कृषी विद्यापीठं, संलग्न कृषी संस्था आणि शासनाच्या इतर विभागाची दालनं आहेत. कृषी संलग्नित व्यवसाय, शेतीपूरक जोडधंदे तसंच कृषी मालाच्या प्रक्रिया उद्योगाविषयीची दालनं हे या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे छत्रपती शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. ठाण्याचे कवी गीतेश शिंदे यांचा सीसीटीव्हीच्या गर्द छायेत हा कविता संग्रह, जयसिंगपूर इथले डॉ महावीर रायाप्पा अक्कोळे यांचा संतांचा तो संग नव्हे भलतैसा हा ग्रंथ, पुण्याचे देवा झिंजाड यांची एक भाकर तीन चुली ही कादंबरी, पुण्याच्या दीपाली दातार यांचं पैस प्रतिभेचा हे पुस्तक तसंच सांगलीचे महादेव माने यांच्या वसप हा कथासंग्रह आदी साहित्यकृतींना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 10,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतला 4था सामना आज मेलबर्न इथं खेळवला जात आहे. यजमान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 237 धावा झाल्या होत्या. सॅम कोंटास, उस्मान ख्वाजा आणि मार्कस लाबुशेन यांनी अर्धशतकी खेळी केली. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1-1 बळी मिळवला. याच सामन्यात मालिकेतला दोन्ही संघ 1-1 सामना जिंकून बरोबरीत आहेत. राज्यात आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 29 डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी उगगळता राज्यातील बहुतांश भागात स्थिर हवामान राहील, त्यानंतर थंडीत वाढ होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.